प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये प्यारो प्यारो नाम ये नटरो
आनंद उल चानुल खुशी उल चानुल आनंदुल चानुल खुशी उल चानुल
आनंदुल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
नावड़ प्यारो दोस्ता लोड़ित इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब्बे भाई लोगुडू ननी सेला कुनु प्रभु यीशु ना नाम ते नाव सेवा प्यारो भाई लोगुडित सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता स्वागत है माकुनाशा है कि इमट सब्बे प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हईट हुए उन्डे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन नजरिया ते मिकुन सब तुन आशीष पुट्टी था हुए यदित कार्यक्रम तुन केंजन बाते मिया मन ते बांगे भी सवाल पैदा आईता होए ते इमड माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मिवंग चिट्ठी ना जवाब जरूर सिकम प्रिय दोस्ता लोडित इम्मट अपनो चिट्ठी ते मीवा पुरु पुरु पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तल सीसी सके माइका धन्यवाद भाई लोगोडित इमर माकुन चिट्ठी लिखे किसी रोतेट अमर मीवंग चिट्ठी पढ़े मातम पढ़े मासे कुन मन ते खो खुशी आत प्यारो भाई लोगोडित अनिसेलक नेट इमर माकुन इहुने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मीवंग चिट्ठी ना आशा की कम ते वड़ट भाई लोगोडित यानी सेलक नेट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कम पवित्र पवित्र परमेश्वर दाउनी अमर सब उन दीवार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करो वाई तोड़म अंडे अमट नी कुन सच्चो मन तल धन्यवाद से तोलम के इमामा कुन पिज्जा टीम ते चक्को भलो इरती अंडे अबे तक चंगो भलो इरतो नी इत मान तलाई भी अमर नी कुन जीवा तल धन्यवाद से तोलम ये प्रभु नी इमामा कुन बहुन आशीष यातो नी अहुने इम्मा सब तुन आशीषिम इद्दे मावा नी से बिंतियान ये परमेश्वर दाउनी अमर नी से बिंती का तोलम की इट्टेम ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनि मदद कीम अंडे माकुन आशीष सीम के निवा पवित्र वचन तुन अमट ग्रहण किसी सके मायकम प्रभु जी इमा महानई इमा राजा नोल राजा लांदी प्रभु नोल प्रभु आंदी नी से मैं सी दुनिया ते भूले ही ले माव विश्वास सिर्फ नी पर रोए इम सब कुछ किस्सा के माई तो नी लाई बांगे भी काम कठिन ही ले धन्यवाद प्रभु नी इम्मा मावा प्रार्थना तुन किंस थी धन्यवाद तसंग ने इद्विंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलुकी तो ना आमीन प्यारो किंजन वाले भाई लोगोड़ी न्यांड मट अपनो कार्यक्रम ते लुका ना बयान नाम ता किताब तल 14 पाठ ता अध्ययन किसी रह माई कम प्रिय केंजन वाले दोस्त लुरित पिज्जा डा पाठ ते अमट प्रभु नजरिया ते कीतल वाले लई सो अचंभो काम कना बारे ते अध्ययन कीतम नैंड भी अमट अपनो कार्यक्रम ते लई सो मांदिंग ना अध्ययन किसी रह माई कम 14 पाठ ते भी अमट लई सो विषय ना अध्ययन की कम इत पाठ ता शुरुआत बोले फरीसी अधिकारी न रोते जावा उंडाना इपिटल आईता ही उंडे इतल सुंदर मौकत पर रो प्रविशु अग्गा उंदी फड़ा सवाल किसी स्यातुल इत पाठ ते अमट रंड खास किस्सा न बारे ते भी पढ़े माई कम इशुबत दे शनिवार नेटी फरीसी डोल बोले मुखिया न रोते तिंदा लहतुल वोड़ वो न फड़ा ध्यान किसी हुंदुड़ के बड़ंग कैनुल वचन ते अमट हुड़कम की प्रविशु वड़ुल फरीसी ना रोन जावा उंडाले हत्तोले युल नाकुन या मेकुन इउन मालूम आसी हनवल की बोले माकुन जोकन वाले हयुल ते अम्मट इतल जगाते हंदान लाई माना किसी सेवेडम वोडुल अग्गा मत्तोल बोना मेंदुल येता बीमारी ते तोसी मत्ता यलमान वन फंदा ता रूप ते अग्गा इरसी मत्तोड वोड हुना चाहे मांदुड की येल मानवल प्रभु ईशुन शनिवार नेटी चक्को क्यान लाई वंकानूल या हल्ले हुड़काट प्रभु जी बड़ंग कीतुल प्रभु जी वोट से सवाल कीतुल ईशु कानून फुंदान वाले डुन अनि फरीशी डुन हुड़सी इतुल बड़ंग कानून ते शनिवार नेटी बोने चक्को क्या ना ठीक आईता या हल्ले पर वोड जम्मे के रहे मातुल ते ईशु वोन केसी चक्को कीतुल अनि अग्गटल हंदासीतुल अनि वोल वोड़ उन्तुल मीन अड्डुम बोले आंदुल की शनिवार नेटी कुवते वोनुल मर्री अरसिदानुल या कोंदा अरसिदालते पड़कने हेले टंडुल बोले जवाब हेले से बोल सवाल अग्गा पूरो रीति तल विचार क्या न हालत पैदा किसी सीत वोलहुड़ तुल की वर्तालोड इज्जत ना जगाते उद्दाना चाहे मांदुड़ते वोड़ुन करहताले इतुल बोले मे कुन मड़बिंग ने वर्तापान के तुलते इज्जत न जगाते मिनुदमा शायद बोले नीक नाल ऊंचो इज्जत वाले वर्ताल वायनुल हैले दोस्त ये नी जगा सीम नीकुन कम इज्जत न जगाते उद्दाना अर्रल ते शर्मिंदा आसी कम इज्जत ना जगह ये ची उदा की आउन हेले पर वर्तापान दाखिट ते कम इज्जत ना जगह ते उदा की ते मालिक वासी इनानुल ये दोस्त नी इद्देन ताल असल जगह ते उदा इहुन सब वर्ता लोड नीवा इज्जत माने क्या नोड बोल तनवो तुन फड़ोल बने क्या तोल बोल चुडोल आया नोल अने बोल तनवो तुन चुडोल समझे माय तोल बोल फड़ोल आसीदा नोल नरण परमेश्वर तोल सेवक आया ना नातो ताल इदमा लाई उन्दी महान सिद्धांतान प्रिय केंजन वाले दोस्ता रोडित ईसु जेवनार क्यान वालेन इतुल बपोड जेवनार क्या तो नी ते दोस्त भाईड़ कुटुम वालेड़ पड़ोसी महाजन इतोड़ मिनी कई मा इत ख्याल किसी की येड़ भी जेवनार किसी बदलो सियानोड़ हेले जेवनार की ते कंगालोड़ टुंडालोड़ लंगड़ालोड़ अनि अंधालोड़ इतोड़ कई की इहुन धन्य आई की बड़ी की इद्देना बदलो ते सियाले येड़ करूं बड़ांगे हिले पर धर्मिणा पिस्सी ते दाना दिया निकुन असल बदला पुट्टल इग्गा प्रभु यीशु उन्दी दूसरो मादे तुन वहची रहमत तो लियो बोल जीवनार तपी जा परमेश्वर ता अचंबो काम कुनु साफ वहची रहमत तो लई मन अड्डुम लई सोड़ लोगोड़ दे रंग नोड़ वर्ता लोड़ केसु चुकुन वोल से भी नेवता ता जल्दी इच्छा रितोड़ मगर माकुन बड़ंग कहना चाहिए माकुनी तोड़ लोगोड़ जीवनार ते केसुताना चाहिए बोल से माकुन बदलोते बांगे ये तना आशा अनिच्छा हलायना चाहिए आप ही माकुन परमेश्वर सच्चो आशीष सियानुल इत केंची भुले वोन इतुल बोल धन्यांदुर बोल परमेश्वर ता रास्ता जीवनार्ते जावा उंडाले उद्दानुर परिशु वो नितुल बोले फड़ा जीवनार किंदुल हनि वल्ले सोड़ वर्ता लोडुन नेवतो सिसिमत्तुल जीवनार ता वक्त वात हनि नेवता लोडुन इंदाले नौकर रत्तुल कि इंगा वाईकिट जीवनार पूरो तैयार आसियत्ता पर वोल सब वोलुल वोलुल किसी बहाना किया लातुल बोलू लितुल जमीन ये तो ना अद देन हुड़ी ले हंदाना जरूरी हंद ते नाकुन माफ की दूसरो लितुल संयुंग जोड़िंग को दांग ये तो ना अवे नु परखे क्या ना जरूरी हंद ते माफ की अंडे बोले इतुल इक गई नावा मणमिंग आतंग इदनी नल वाय नल्ले नौकर मल से मालिक तुन बयान सी तुल ते मालिक खूब गुस्सा आतुल वोल हुकुम सीतुल की सहरता बाजार डहनजी गली गली पली सी कंगा लोड़ून टुंडा लोड़ून अंधा लोड़ून लंगड़ा लोड़ून सब इंगा तड़ा नौकर फिर मलसीवासी इतुल मालिकनी नीव हुकुम तले का सब आसी हत्ता फिर भी जगह खाली रहे मत्ता ते मालिक इतुल सरक ने अनि नेलक ने मिड़ते मिड़क सी लोगोड़ून जबरन इगा तड़ा नवरोते बेगे भी जगह खाली हेले रहे माईवल बाड़ी की इंदा तो ना की वोड़ुन मुन्ने नेवता सिसितो ना वोड़ुन इपिटल वोड़ुल भी ना वा जीवनार्ते तिन्नो लल्ले इमट अंदाजा लगे कि सके माई तुरिर की बेगा हालत बातल मंदल सब तुम शेष वासी हत्ता हुए उन दिमांदी तो इदान की प्रभु जी वोड़ा इच्छा ता बगैर वड़ुल रोगिन शनिवार तो नेटी चंगो किसी सीतुल दूसरो बोल नेवता ते वायन वालेड वर्ता लोडुन ओंडे नेवता ते कई सुतन वाले रंटे मन वालोडुन वोड़ा आशा ओंडे स्वभाव तखिलाप ते वाको मांदिंग वेतुल गुस्सा तो वाता ही पर बो ने करुम भी बांगे जवाब हेले मगर वड़ुल मान वाल अपनो धर्मी आये न मांदी वहता तो लयुल धन्य आंदुल बोल बोल परमेश्वर तराज ते साड़ी थी ना नुल प्यारो केंजन वालड़ भाई लोगोड़ी नैंडी तोड़ लोगोड़ कलिसिया ते फड़ा गिनती ते पुट्टी तोड़ ये टोड़ी तल खूब वंकी तोड़ मगर वोड़ा जीवन तल वो ना खिलाप ते व्यवहार क्या तोड़ बहुन प्रभु ना धन्यवाद आई टोड़ी तल इहुन वंकी तोड़ मगर अपनो व्यवहार तल बोल प्रभु ना पड़ो डाबुर आई क्या तोड़ प्रभु शुयल दुष्ट तुन इहुने हंदाले हेले सी बोल वड़ट हुड़गम के प्रभु वोन बड़ांग जवाब सी तुल जवाब ते बोल उन्दी वेसोड़ी वह तुल परिशु वोन इतुल बोले फड़ा जेवनार किंदुल अन वल्ले सोड़ वर्ता लोड़ुन नेवता सिसी मत्तुल जेवनार त वक्त वात अन नेवता लोड़ुन इंदाले नौकर रोतुल कि इंगा वाइकिट जेवनार पूरो तैयार आसी हत्ता अटेम ते इतल रीति रिवाज मत्ता के नेवता वक्त त मुन्ने रोहची सिंदुल नेंड भी परमेश्वर अपनो रास्ता नेवता टेम ता मुन्ने रोहची रहे मातुल है बहुन टेम करूं वाइता है आप ही अपनो इच्छा तल नेवता रोहंदुल परमेश्वर दाऊ नेंड मुक्ति ता छुटकारा ता नेवता रोहची रहे मातुल है इमट अपनो कोशिश तल जेवनार्ते शामिल हलासी सके माइकेट इमट जेनवार्ते परमेश्वर ता दया तल वो न कृपा तल शामिल आसे सके माइतोड़ परमेश्वर ता इत फड़ा दया तल में व छुटकारा विश्वास ता जरिया ते आसी हत्ता मिखाक नल है ले परमेश्वर ता वरदान आंद मिवंग काम क नल है ले आयो इदन नल घमंड क्या ना बद्ध गरज है ले आयो इमटे जेवनार ते परमेश्वर ता वरदान तुन माने क्या ना जरिया ते हंजी सके माइतोड़ यदि बोले ईपी शामिल हल आसी सके मानलते वो बोले मानवल आयनुल बोलित वरदान तुन माने हल किनल धन्य आंदुल बोल बोल परमेश्वर ता रास्ते साड़ी तिंदानुल इदुन दिपुन क्या ना मूरखपन आंद इत किस्सा ते अमट हुड़कम के लोगोड़ा परमेश्वर ता नेवता ता प्रति बड़ंग व्यवहार इत वास्तव ते मजबूरी है ले बल्कि झूठो बहाना वास्तव ते बोल जीवनार ते वायना ही है ले चाहे मायोल बोल कर्म तुन पूजे क्यान वाले विचार करन वाले मन वाला आंदोल उन करुम परमेश्वर ता करुम हंदाना टेम है ले प्रिय केंजन वाले दोस्ता लोड़ी उन्दे दिया इमट सासी दाकिर ते आपी बड़ंग मीवा बगैर मीवा व्यापार चोको रूप तल ताकता के मंदल इसराइल देश ते इतल नियम मत्ता बोले भी नव तो मणमिंग वाले लुन लड़ाई ते हंदाना हुकुम हल मत्ता मगर ये ल मानवल बिल्कुल कमजोर बहाना बने किसी रहमत तो नहीं एक गा युद्ध हल ले बल्कि फड़ा जीवनार्ता निवतान वो ल अपनो जनिन जीवनार्ते बाड़ी हल तच्ची सके मायोल दोस्त लुड़ी उल मानवल जीवनार्ते वायना ही हल चाहे मायोल बोल इत नेवता तुन तुच्छ पुंदा तुल बोल मालिक तुन बोल नेवता रह तो लई वोन भी तुच्छ समझे माई तुल अमट बच्चों बार केंजी तुलम के ना वाई गई मण में आता गई अन्ना सवा ता रोते हलवाच सके मायुन नवा परीक्षा ताकता है अन्ना प्रार्थना सभा ते हलवासी सके मायुन मावा कालेज ते सरकारी परीक्षा ताकसी रहे माता है अमर सभा ता रोते हलवा से सके मायूम भाई लोग ये मून चीज धन दौलत व्यापार और स्वभाव ता प्रेम मानवान परमेश्वर ता लक ईरान ईपी यू मानदिंग अड़ंगा वाटी तंग यू प्रिय केंजन वाले भाई लोग परमेश्वर मिलाई उन दिनेवता लिखे के सुतोल इद मसी ईशु ना नत्तू डाल लिखे माता आंद और परमेश्वर दाऊ मिकुन छुटकारा ता महान जीवनार ते केसुता तोल मीवा इदे न प्रति बणांग फरजान भाईडिट इद फड़ा गहरो अनि विचार क्यान वाले मांदी आंद यदि मट परमेश्वर ता नेवता तुन माने हल की किरते परमेश्वर दाऊ मिकुन माने हल की ना इ मट अ छुटकारा याने की मुक्ति ताल पुज्या रहे मासी दाकिट इदन लाई परमेश्वर मिकुन निवत रोहची मत्तोल भीड़ भीड़ ते लोगोड वोन संग ताक दुड़ अनि वोल वोड़ा खाक मलसी इतुल ना संग बोले वायना चाहे मायल पर ना कुन ज्यादा प्रेम हेल के वोल अध्ययन तल की दाऊ दाई माई छवंग छोटिंग भाईड़ सेलक यू सब तुन अनि तनवा जीवतुन भी प्रेम केवल ते ना बोल चेलाल आयो लल्ले तनवा सूली ताची ना पिज्जा ताकुल हल्ले ते ना बोल चेलाल आयो लल्ले ಇದ್ವಚನ್ ಮಾಕುನ್ ಕರೆತಾತ ಅಂದ್ಕಿ ಮಾಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಪೈಲೋ ಜಗತ್ ಪರೋ ಇರ್ರಾನ ಚಾಯಿಯೆ ವಳುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿನ್ ದುನಿಯಾ ತಂಗ್ ಸಂಬಂಧ ಪ್ರಭು ಯೀಶುನ ಬರೋಬರಿ ತಲ್ ದೂಸರೋ ಜಗತ್ ಪರೋ ಇರ್ರಾನ ಚಾಯಿಯೆ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಹಿ ವೋಲ್ ಓನುಲ್ ಯಾನೆ ಪ್ರಭು ನೋಲ್ ಚೇಲಾಲ್ ಬನೆ ಮಾಸಿ ಸಕೆ ಮೈತೋಲ್ ಬೋಲ ಕಿಲ ತಾತನ ವಿಚಾರ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಅನಿ ಖರ್ಚಾ ತ ಹಿಸಾಬ್ ಜೋಳ ಕಿಸಿ ಹೆಲೆ ಹುಡುಲ್ ಕಿ ನಾ ಕರೋಮ್ ಇದ್ದೇನ ಗುಂಜಾಯಿಸ್ ಆಯಲ್ ಕಿ ಹಲ್ಲೆ ಅನಿ ನೇವ್ ವಾಟ್ಸಿ ಕಾಮ್ ಆಧೋ ಛೋಳ ಕೇವಲ್ತೆ ಹುಡನ್ ವಾಲೆಳ್ ಕೌಸಿ ಇನ್ನಳ್ ಕಿಲ ತಾ ತಲಾತುಲ್ ಪರ್ ಅಧುರೋ ಛೋಳ ಕ್ಯಾನ ಅರ್ಥ ದೋಸ್ತಲುಡಿ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀಹ ನೋಲ್ ಚೇಲಲ್ ಬನೆ ಮಾಯನ ಕೀಮತ್ ಸ್ಯಾನಾರಲ್ ಇದ್ದೇನ ಮುನ್ನ ಹಿ ಈ ಮಟ್ ಓನ್ ಪಿಜ್ಜಾ ತಾಕನ ಫೈಸಲಾ ಆಂದ್ ಮಿಕುನ್ ವೋ ನ ಕೀಮತ್ ತ ಬಾರೆತೆ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ ಅರ್ರಲ್ ಅಲ್ತೆ ಮೀನ್ ಲೋಗೋಳ ನಡ್ಡುಂಭಿ ಕವ್ವ ನ ಮಾಂದಿ ಆಸಿದಲ್ ಪ್ರಭುನ್ ಈ ಸುನ್ ಪಿಜ್ಜಾ ತಾಕನ ಭಾವನಾ ವಾಲೆ ಕಾಮಹಲ್ ಆಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋ ಲಡಾಯಿ ತೆ ಹಂದಾನ್ ವಾಲೆ ರಾಜಾ ನ ಕಿಸ್ಸಾ ಅನಿ ಬೋಲೆ ರಾಜನ್ ದೂಸರೋ ರಾಜಾನ ಖಿಲಾಫ್ ಲಡಾಯಿ ಕ್ಯಾನ ಅರ್ರಲ್ ತೆ ಪಸೀನಾ ತ ಮುನ್ನೆ ವೋಲ್ ಉಚ್ಚಿ ವಿಚಾರ ಕೆ ಅನುಲ್ ಕಿ ನಾ ವಫ್ ಫೋಸ್ತೆ ವರ್ 10,000 ಸಿಪಾಯಿ ಆಂದುಡ್ತೆ ದುಶ್ಮನ್ ನೋಡ್ 20,000 ಸಿಪಾಯಿ ಖಿಲಾಫ್ ಬಹುನ್ ಲಡಾಯಿ ಕ್ಯಾ ನೋಡ್ ಅನಿ ದಿಸಲ್ ಕಿ ಬನೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋತೆ ಇಚ್ಚುಡೆ ದುಶ್ಮನ್ ಕರ್ರುಮ್ ಸಲಾ ಕಿಸ್ತಾಲೆ ದೂತ್ ಕುನ್ ರೋಹ್ತಾನುಲ್ ಅನಿ ಅಹುನ್ ಕಿಸಿ ಸಬ್ ಛೋಡ ಕ್ಯಾನ್ ಮಿಚುಕ್ ಬೋಲೆ ನಾ ಬೋಲ್ ಚಿಯಲಾಲ್ ಹೆಲೆ ಆಯೋಲ್ ಪ್ಯಾರೋ ಕೇಂಜರ ವಾಲಳ್ ಭಯ ಲೋಡಿ ಅನಿ ಸೇಲಕ್ ನಿತ್ ಪ್ರಭುಜಿ ಗಜಕ್ಕೊ ವ್ಯಹತಾ ತೋ ಲಯ್ಯುಲ್ ಕಿ ಬೋಲೆ ಭಿ ಮಾನವಲ್ ಮಸಿ ಈಶುನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾ ನಜರಿಯತೆ ಛುಟಕಾರಾ ಪುಟ್ಸಿ ಸಕೆ ಮೈತಾಯಿ ಪರ್ ಯದಿ ವೋಲ್ ಮಾನವಲ್ ಛೋಡ ಕ್ಯಾನ ಇಚ್ಛಾ ಹಲ್ ಇರೋಲ್ ಹೋಯ್ತೆ ವೋಲ್ ನಾ ತೋ ಪ್ರಭುಜಿ ನೋಲ್ ಚಿಯಲಾಲ್ ಬನೆ ಮಾ ಸಕೆ ಮಾಯನುಲ್ ಅಂಡ್ ನಾ ಹಿ ವೋಲ್ ವೋ ನಾ ಸೇವಾ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯನುಲ್ ಇದ್ ಕಿಸ್ಸಾ ಮಾಕುನ್ ಕರೆತಾ ತಾ ಅಂತ ಕೆ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸಿ ನೋಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಬನೆ ಮೈಲೆ ಅಂಡೆ ವೋ ನೋಲ್ ಚಿಯಲಾಲ್ ಬನೆ ಮಾಯ ನೀಪಿ ಫರಕ್ ಅನ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನ್ ಮಸಿಯನ್ ಪರು ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ವಿಶ್ವಾಸಿ ಬನೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಮಗರ್ ಚಿಯಲಾಲ್ ಅಪನು ಖೋತ್ತಾ ಇನ್ಕಾರ ಕ್ಯಾನ ಯಾನೆ ಕಿ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತ ತ್ಯಾಗ ಕ್ಯಾನ ಜರಿಯತೆ ಚಿಯಲಾಲ್ ಬನೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಸವೋಳ್ ಅಸಲಾಯ್ತ ಪರ್ ಸವೋಡ ಖಾರೋ ಬಿಗಡೆ ಮಾಯ್ವಲ್ತೆ ಅಂಡೆ ಬಹುನ್ ಅಸಲಾಯ್ವಲ್ ಖಾದಿಯಾ ಜಮೀನ್ ತ ಕಾಮ್ ತೆವಿ ಹೆಲವಾಯೋ ಲೋಗೋಳ್ ಅದ್ದೆನ್ ಫಿನ್ ಕೆ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಕೆಂಜಿಲ್ ಬೋ ನ ಕೌಕ್ ಅಂದು ಹೋಲ್ ಕೆಂಜಿಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶು ಅಪ್ನು ವಿಶ್ವಾಸಿ ಲೋಗೋಳುನ್ ಇತ್ತುಲ್ ಇಮಡ್ ದುನಿಯಾ ತೋಳ್ ಸವೋಳ ಅಂದಿಟ್ ಯದಿ ಸವೋಳ್ ಅಪ್ನು ಸ್ವಾದ್ ಖಾರು ಕಿಸಿ ಸಿಯಾಲ್ ತೆ ಇದ್ದೆನ್ ಸೆ ಜಾದಾ ಬೇಕಾರ್ ಚೀಜ್ ಅಂಡೆ ಬೇನೈ ದೂಸರು ಹೆಲೆ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲರ್ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ನಾವ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅಂತ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಿಕುನ್ ಆಲ್ಸಿ ಅನಿ ಬೇಕಾರ್ ಮಸಿ ಬನೆ ಮಾಯನ್ ಲೈ ಪಿಸುವಿಲ್ ಪ್ಯಾರು ಭೈಲುಗುಡಿ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೂನ್ ಇಗ್ಗೈ ಖತಮ್ ಕ್ಯಾನ ಮುನ್ನೆ ಅಮ್ಮಟ್ ಪ್ರಭುನ್ ಸೆ ಬಿಂತಿ ಕಿ ಕಮ್ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವನಿ ಅಮ್ಮಟ್ ಸಬ್ಬೈ ಒಂದ್ ವಾರ್ ಫಿರ್ ಯೀಶು ಮಸಿ ನಾಮ ತೆ ನೀ ಕರು ವಾಯ್ ತೊಳಂ ಒಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ನೀಕುನ್ ಮನ್ ತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾ ತೊಳಂ ಕಿ ಈ ಮಮಾಕುನ್ ಅಬೆ ತಕ್ ಚಂಗು ಭಲೋ ಇರ್ತೋನಿ ಮಾವ ಜೀವಂತೆ ಉಂದಿ ಒಂಡೆ ದಿನ್ ಜೋಡೆ ಕಿಸಿ ಸೀತಿ ಇದ್ ಮಾಂದಿದ ಲೈ ಬಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಲಂ ಪ್ರಭುಜಿ ಈ ಟೇಮ್ ತೆ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ್ ಕ್ಯಾಲೆ ಮಾವ ಸಹಾಯತಾ ಅನಿ ಮದತ್ ಕೀತಿ ಇದ್ ಮಾಂದಿದ ಲೈ ಬಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಲಾಖ ಲಾಖ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಲಂ ಪ್ರಭುಜಿ ಅಮರ್ ಸ ಪಾಪಿನ ಆಂದಂ ಅಮರ್ ಮಾವಂಗ್ ಕುಸೂರ್ ಕುನು ಮಾನೆ ಕ್ಯಾ ತೊಳಂ ಮಾವ ಪಾಪ್ ಕುನು ಮಾಫ್ ಕೀಮ್ ಯೇ ಪ್ರಭುನಿ ಇಮ್ಮ ಮಾಕುನ್ ಸಬ್ ಚೀಜ್ ಸ್ಯಾತೋನಿ ಅಮರ್ ನೀಕುನ್ ಬಳಂಗ್ ಸೀಕುನ್ ಅಮರ್ ನೀಕುನ್ ಸಿರಪ್ ಧನ್ಯವಾದ ತಭೇಟ್ ಸಿಸಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೊಳಂ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಭುನಿ ಇಮ್ಮ ಮಾವ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತುನ್ ಕೇಂಸ್ತಿ ಧನ್ಯವಾದ ತ ಸಂಗ್ನೆ ಬಿಂತಿ ತುನ್ ಯೀಶು ಮಸೀಹನ ನಾಮತೆ ತಲೆ ಕೀತೋನ ಆಮೀನ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲರ್ ದೋಸ್ತರುಡಿ ಇಂಗ ಮಾವ ನೇಟಾಯಿತ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಗ್ಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯಿ ಮುನ್ನಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮಿಸೆ ಫಿರ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮೇಕುನ್ ಈ ವಚನ ತ ಜರಿಯತೆ ಆಸೀಸ್ ಸೇವಿ
ಯೇಸು ಹ इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस डेट माकुन विश्वास है कि ईद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि ईद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे ईद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480001 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480001 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।